chinimandi.com पॉडकास्ट।
मराठवाड्यात ऊस लागवड नोंदणी नेहमीपेक्षा कमीच। चांगला पाऊस असूनही मराठवाडा क्षेत्रातील 8 जिल्ह्यांमध्ये खरीफ हवामानासाठी धान्य, डाळ आणि ऊसाची लागवड आतापर्यंत नेहमीपेक्षा कमी आहे। दुष्काळग्रस्त क्षेत्रात खरीफ हंगामादरम्यान सामान्यापेक्षा जवळपास 50 लाख हेक्टर शेती केली जाते। यावर्षी पिकाची लागवड जवळपास 37 लाख हेक्टरमध्ये पूर्ण झाली आहे। मराठवाड्यामध्ये ऊस लागवड कमी झाली आहे। लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणतीही ऊस लागवड झालेली नाही। कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांद्वारा नियमित खरीफ लागवडीऐवजी नकदी पिकांचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे। 2019 कमी पाऊस आणि पुरामुळे ऊस क्षेत्र आणि उत्पादनात मोठी घट दिसून आली होती। 2019-20 हंगामाच्या 7.76 लाख हेक्टरच्या तुलनेत 2020-21 क्षेत्र 11.12 लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। साखर उत्पादन 2020-21 हंगामात जवळपास 101.37 लाख टन होण्याचा अंदाज आहे, तर 2019-20 61.61 लाख टन इतके उत्पादन झाले, जे जवळपास 39.73 लाख टन कमी होते।